नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. गोंयची राजधानी पणजे शाराक स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 चो पुरस्कार फावो जाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या हस्तुकी काल दिल्लीत गोंय शार उदरगत मंत्री विश्वजीत राणे हांणी हो पुरस्कार स्विकारलो. ह्या वेळार पणजी महापालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात तशेंच महापालिकेचे आयुक्त ग्लेन मदेर हाजीर आशिल्ले. केंद्रीय घर निर्माण आणि शार उदरगत मंत्रालया वतीन आयोजित ही कार्यावळ नवी दिल्ली विज्ञान भवनात झाली. या वेळार केंद्रीय घर निर्माण आणि शार उदरगत मंत्री मनोहरलाल तसेच राज्यमंत्री तोहकान साव हजर आशिल्ले. 50 ते 20 हजार लोकसंख्या आशिल्ले भारतातल्या लहान शारापैकी पणजी हे सगळ्यात नितळ शार म्हणून पणजेक हा पुरस्कार फावो झाला. शाश्वत शार उदरगत, नितळसाण, बरी सॅनिटायझेशन उपाययोजण, कोयराचो शास्त्रीय पद्धतीन विलो लावपाची बरी पद्धत ह्यो गजाली लक्षात घेऊन हा पुरस्कार सरकारान फावो केला. हे शिवाय मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या मतदारसंघातल्या साखळी शाराक लेगीत ह्या स्वच्छ सर्वेक्षणावरवी प्रॉमिसिंग स्वच्छ शार हो पुरस्कार फावो झालो. हो पुरस्कार लेगीत मंत्री विश्वजीत राणे हांणी स्विकारलो. ह्या वेळार साखळी पालिकेची नगराध्यक्ष सिद्धीप्रभू परब हाजीर आशिल्ली. हो प्रतिश्ठीत पुरस्कार मेळप हो आमच्या सगळ्यां खातीर एक अभिमानाचो खीण. निवळ पाचवे गोंया खातीर आशिल्ल्या आमच्या वचनबद्धतेचे हे प्रतिबिंब अशी प्रतिक्रिया पुरस्कार स्विकारल्या उपरांत शार उदरगत मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. हे विशीं लोकांनी आपल्यो उर्बेभरीत भावना उक्तायल्यो.
स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार जो मेळा पणजे खातीर गोंयांत, तो आमकां एक अभिमानाची एक गोश्ट आसा. कारण पणजेकारांनी दाखोवन दिल्ले आसा स्वच्छताय कशी दवरप, कारण पूर्ण गोंया खातीर एक एग्जाम्पल सेट केल्ले आसा. गोंयचे बाकीचे जनतेनूय पळोवन घेवचे कशी स्वच्छता दवरता आनी पणजेकारा कडल्यान शिकोवन घेवचे. सगळी गोंय कशी आमी नितळ दवरूंक शकता हे सगळ्यांनी मेळून काम करपाक जाय. खूब अभिमानाचो गोश्ट एक पणजेकार म्हणून आनी राष्ट्रपती सारखे आमकां हातींतल्यान पुरस्कार आमच्या मंत्र्यांनी आनी मेयरांनी आज घेतलो. खूब अभिमान दिसता म्हाका.
दिस इज हर्षदा नागवीकर. एज अ पणजी रेसिडेंट आय फील ऑन and proud to receiving the award of Swachh Sarvekshan 2025. It is a great honor to receiving and taking the national mission that involves cleanliness, feeling proud as a Panjekar. Cleanliness is not the responsibility of the government alone. It is our duty as students, professionals, residents and citizens.
पणजे जुंता हाऊसाच्या इमारतीत आशिल्ली सरकारी कार्यालयां सरकारी वसाहतींनी रिती आशिल्ल्या रुमांनी वा सरकारा कडेन रिती आशिल्ल्या कार्यालयांनी हालयतले. फुडल्या 2 वर्सां खातीर ही कार्यालयां ह्या स्थलांतरीत वास्तूंतल्यान काम करतली. जाल्यार जुंता हाऊस बिल्डिंगेचें काम पुराय जाल्या उपरांत परत आशिल्ली तशी ही कार्यालयां नव्या वास्तूंत स्थलांतरीत करतले अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या.
गव्हर्मेंटाचे वेगवेगळे क्वार्टर्स आणि बाकीचे कडे त्यांना जागो टेम्पररी टायमिंग फॉर द 2 इयर्स ते सोडतले. एकदा जुंता हाऊस झाल्या उपरांत परत त्यांना आसार असे जुंता हाऊस जरी आसता.
गोंय कर्मचारी आयोगावरवी नोकर भरती प्रक्रिया सुरू केल्या उपरांत नोकर भरती विशीं पारदर्शकताय आनी निवड प्रक्रियेचेर नागरिकांचो विस्वास तयार जाला हाचें पुराय श्रेय गोंय कर्मचारी आयोगाक वता अशें म्हणत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आयोगाच्या प्रशासनाची तुस्त केल्या. गोंय कर्मचारी भरती आयोगाचें नुतनीकरण केल्ल्या वास्तूचें उक्तावण काल मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं पणजे स्पेसीस बिल्डिंगेंत जालें. ह्या फुडें लेगीत गोंयच्या वेगवेगळ्या खात्यांत लागपी कर्मचाऱ्यांची भरती गोंय कर्मचारी आयोगावरवीच जातली. आयोगान ह्या पयली 752 पदां खातीर जायरात केल्या. हातूंतल्या 50 पदां भरल्यात अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी कार्यालयाचें उक्तावण केल्या उपरांत उलयतना आयोजित पत्रकार परिशदेंत दिली. ह्या वेळार उलयतना मुखेलमंत्र्यांनी सांगले,
स्टाफ सिलेक्शन आमी स्टार्ट केल्या उपरांत अपॉइंट केल्या उपरांत लोकांच्या मदीं एक विश्वास ट्रान्सपरंसी ही जॉबाच्या मदीं येवपाक लागलेली आसा. आनी गोवा स्टाफ सिलेक्शन हे खूब इम्पॉर्टंट आशिल्ले आनी तांच्यानी आतां पर्यंत जवळपास 752 पोस्ट तांच्यानी एडवर्टायज केले आनी खूब ट्रान्सपरंट रित आतां पर्यंत 2 ते 3 एग्जामी जाल्यो. फायनल रिजल्ट थोड्या दिसांनी बाकीचे हेजे जावपाचे आसा.
हवामान. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण राज्यात फुडले 6 दीस कांय वाठारांनी व्हडा प्रमाणांत पावस पडूं येता. वारें वाराक 30 ते 40 किलोमिटर वेगान व्हांवतले, ताचो वेग 50 किलोमिटर इतलो वाडूं येता. देखून नुस्तेमारांनी हे काळांत खोल दर्यांत वचचें न्हय अशें वेधशाळेन कळीत केलां. गोंयचो बास्केटबॉल खेळगडो 23 वर्साचो जेशुआ पिंटो संवसारीक विद्यापीठ बास्केटबॉल सर्तींत भारताचें प्रतिनिधित्व करतलो. ही सर्त फाल्यां जर्मनी सुरू जातली. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.